आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पोलाद, लोह आणि अल्युमिनियम पासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12% एकसमान जीएसटी दराची शिफारस. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग निलंबित. बिहारमधून 6 जणांना तर महाराष्ट्रातील लातूरमधून 2 जणांना अटक. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आज होणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा लांबणीवर. नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशावर मात. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि अल्युमिनियम पासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12% वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 53व्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना रेल्वे फलाट तिकीटं, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षा कक्षाच्या सुविधांसह भारतीय रेल्वेकडून सर्वसामान्य नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा तसंच बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांवर कोणताही जीएसटी लागणार नाही अशी घोषणा केली. विविध प्रकारच्या पुठ्यांच्या खोक्यांवर 12% एकसमान जीएसटी दराची शिफारस परिषदेनं केली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या सफरचंद उत्पादकांना याचा फायदा होईल असं सीतारामन यांनी सांगितलं. बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण अखिल भारतीय आधारावर लागू केलं जाणार असून खोट्या इनव्हॉइसद्वारे केलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या दाव्यांना आळा घालण्यात याची मदत होईल अशी अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या. लहान करदात्यांच्या सुविधेसाठी GSTR-4 फॉर्ममध्ये तपशील आणि रिटर्न सादर करण्यासाठीची मुदत 30 एप्रिल वरून 30 जून पर्यंत वाढवण्याची शिफारसही परिषदेनं केली आहे. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. लोकसभेचे प्रभारी सभापती म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड या महिन्याच्या 26 तारखेला होणार आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. राज्यसभेचं अधिवेशन या महिन्याच्या 27 तारखेला सुरू होणार आहे. संसदेचं अधिवेशन 3 जुलैला संपणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच एनटीएद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निपक्ष पद्धतीनं पार पाडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील उच्च शिक्षण विभागानं तज्ज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील या 7 सदस्यीय समितीकडे एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवणं, नियमांच्या उल्लंघनास रोखणं, आकडेवारी सुरक्षा यंत्रणेचा दर्जा वाढवणं आणि समितीची रचना तसंच कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी शिफारस करणं, विद्यमान प्रक्रियांचं मूल्यांकन आणि सध्याच्या तक्रार निवारण यंत्रणेचं मूल्यांकन करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवणं अशा जबाबदाऱ्या असणार आहेत. मंत्रालयाला अहवाल सादर करण्यासाठी या समितीला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं हित आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचं या समितीच्या स्थापनेनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजे एनटीएद्वारे परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निपक्षपणे पार पाडण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाचं विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीनं स्वागत केलं आहे. प्रवेश परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निपक्षपणे पार पाडण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करणं हे एक स्वागतार्ह पाऊल आहे असं समाज माध्यमांवरील संदेशात यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार यांनी म्हटलं आहे. नीट परीक्षेच्या वादात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान नीट परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून 6 जणांना अटक केली आहे. संशयितांना देवीपूर पोलीस स्टेशन परिसरात एम्स देवघर भागात पकडण्यात आलं. बिहार पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील लातूर इथंही 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून ते लातूरमध्ये खासगी शिकवणी वर्ग चालवतात. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित आज होणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. काही स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत झालेल्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचं सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात काल दोन्ही राष्ट्रांच्या समृद्धीसाठी दोन्ही देशांना एकत्र आणणं, वाणिज्य आणि सहयोग वाढवण्याच्या दृष्टीनं भविष्यासाठीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये भारताचं विकसित भारत व्हिजन 2047 आणि बांगलादेशचं स्मार्ट बांगलादेश व्हिजन 2041 या बाबींना अधिक महत्व देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी काल नवी दिल्लीत विविध करारांवर स्वाक्षरी केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की दोन्ही देशांचं डिजिटल भागीदारी हरित भागीदारीवर एकमत झालं. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी दहशतवाद, कट्टरतावाद विरोधी आणि दोन्ही देशांमधील सीमारेषेचं शांततापूर्ण व्यवस्थापन यावर प्रतिबद्धता वाढवण्यासही सहमती दर्शवली असल्याचं क्वात्रा यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हल प्रोग्रॅमचं उद्घाटन होणार आहे. हा सरकारचा भारतीय नागरिक आणि भारतातील परदेशी नागरिकांसाठी तयार केलेला एक उपक्रम आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तसंच इतर आवश्यक माहितीसह बायोमेट्रिक्सद्वारे आपली ओळख द्यावी लागणार आहे. पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात सर्वोत्तम दर्जाच्या लिची फळाचं उत्पादन घेतलं जात असून राज्याच्या लिची उत्पादनात या जिल्ह्याचं 60% योगदान आहे. यामधून शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळत आहे. पंजाबमध्ये साधारणपणे 3,900 हेक्टर क्षेत्रावर लिचीची लागवड केली जाते, तर पठाणकोट जिल्ह्यात हे प्रमाण 2,200 हेक्टर इतकं आहे. लिचीची पहिली खेप लवकरच परदेशात निर्यात केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास आणि भूजलावरील त्यांचं अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सुजानपूर इथं यापूर्वीच लिची इस्टेटची स्थापना करण्यात आली आहे. पुरुष 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री अँटिग्वा इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 196 धावा केल्या होत्या, तर बांगलादेशनं 8 बाद 146 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्यानं 27 चेंडूमध्ये 50 धावा केल्या, तर ऋषभ पंतनं 28 चेंडूमध्ये 37 धावा केल्या. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान सध्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना सुरू असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्ताननं दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 113 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पोलाद, लोह आणि अॅल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12% एकसमान जीएसटी दराची शिफारस. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग निलंबित. बिहारमधून 6 जणांना तर महाराष्ट्रातील लातूरमधून 2 जणांना अटक. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आज होणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा लांबणीवर, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची बांगलादेशवर मात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.